आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका, पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आसाममध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्याच्या धावपट्टीसह विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, देशातल्या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये आता सर्वसाधारण वर्गाच्या कोचची स्वच्छता प्रथम श्रेणी दर्जाच्या कोचप्रमाणेच केली जाईल अशी रेल्वेमंत्र्यांची घोषणा, बांगलादेशात नवनिर्वाचित सरकारचा बुधवारी शपथविधी, कायदा सुव्यवस्था मजबूत राखण्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचं बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं प्रतिपादन, आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि आयर्लंडनं आपापले सामने जिंकले, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरू। केंद्र सरकारनं कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतला आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या या आणि इतर निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
केंद्रीय मंत्रिमंडळाची नवी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉकमधली शेवटची बैठक काल झाली। या पुढच्या बैठका सेवातीर्थमध्ये होणार आहेत। नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रुपांतर युगे युगीन भारत या संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली। या बैठकीत झालेल्या निर्णयांविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत माहिती दिली। कसारा मनमाड रेल्वे प्रकल्पाबद्दल ते म्हणाले,
कसारा मनमाड थर्ड और फोर्थ लाइन ये 131 किलोमीटर का प्रोजेक्ट है, जिसमें 10,154 करोड़ रुपीस का प्रोजेक्ट इन्वेस्टमेंट होगा। कसारा मनमाड बेसिकली मुंबई से नॉर्थ और ईस्ट इंडिया को जोड़ने वाला सेक्शन है। 135 किलोमीटर के सेक्शन में 28 किलोमीटर की 5 टनल्स बनाई जाएंगी और ये इससे एक सिग्निफिकेंट चेंज आएगा। बैंकर की जरूरत नहीं पड़ेगी, डिस्टेंस कम होगी और ट्रेन बहुत आसानी से इसमें से जा सकेंगी।
राष्ट्रीय महामार्ग 160A घोटी त्र्यंबक पालघर या टप्प्याचं चौपदरीकरण करायचा निर्णय देखील केंद्र सरकारनं घेतलाय। यामुळे दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्गाशी हा भाग जोडला जाईल। 154 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 3,320 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। 1,00,000 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारायचा निर्णय देखील केंद्र सरकारनं घेतला। 10,00,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल। यातून शहरांचा पुनर्विकास, शहरांचं वृद्धी केंद्रांमध्ये रुपांतर तसंच पाणी आणि स्वच्छता या समस्यांवर काम केलं जाणार आहे। याशिवाय 10,000 कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडही केंद्र सरकार सुरू करणार आहे।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या दिब्रुगडमध्ये मोरान बायपास इथल्या आपत्कालीन परिस्थितीत विमानं उतरवण्याच्या धावपट्टीचं उद्घाटन केलं। आसाम भेटीसाठी ते आज सकाळी याच धावपट्टीवर उतरले। भारतीय हवाई दलाच्या सहकार्यानं दिब्रुगडमधल्या एका राष्ट्रीय महामार्गालगत या धावपट्ट्या उभारल्या आहेत। आपत्कालीन परिस्थितीत लष्करी आणि नागरी विमानं उतरवणं आणि त्यांचं उड्डाण करण्यासाठी या धावपट्ट्या विकसित केल्या आहेत। उद्घाटनानंतर प्रधानमंत्र्यांनी लढाऊ विमानं, वाहतूक विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या हवाई प्रात्यक्षिकांचीही पाहणी केली। पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत देशातल्या 4 शहरांसाठीच्या 225 इलेक्ट्रिक बसना हिरवा झेंडा दाखवून त्यांनी रवाना केलं। त्यात नागपूरसाठीच्या 50 बसचाही समावेश आहे। या दौऱ्यात त्यांनी आसाममध्ये विविध प्रकल्पांचं लोकार्पण केलं तसंच भाजपा कार्यकर्त्यांना संबोधितही केलं। भारतानं हवामान कृतीविषयीची आपली वचनबद्धता वाढवली असून देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 5.6% खर्च यावर करत आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। जर्मनीतल्या म्युनिक इथं हवामान सुरक्षेवरच्या एका परिसंवादात त्या बोलत होत्या। हवामान बदलाचा सामना करताना ज्या देशांचं प्रदूषण कमी आहे त्यांना समान आर्थिक भार उचलावा लागू नये असं मत त्यांनी मांडलंय। आर्थिक प्रगती, उद्योग रोजगार वाढ आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याची ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज दिली। मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। 2026 हा अर्थसंकल्प अमृत काळातील विकसित भारत 2047 दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असणार आहे। या अर्थसंकल्पातून राज्याला मोठा लाभ मिळाला आहे। राज्यातल्या रेल्वे आणि पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून राज्यासाठी सुमारे 24,000 कोटी रुपयांची रेल्वे तरतूद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबईतल्या IICTच्या माध्यमातून अनेक ठिकाणी छोटी केंद्र सुरू करणं, पुणे आणि नागपूरला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची योजना आणि विविध परिवहन प्रकल्पांचा राज्याला फायदा होणार आहे असं गोयल म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रापर्यंत येत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। देशातल्या लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये आता दर तासा दीड तासाला स्वच्छता केली जाणार आहे. तसंच सर्वसाधारण वर्गाच्या कोचची स्वच्छताही प्रथम श्रेणी दर्जाच्या कोचप्रमाणेच केली जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. नवी दिल्ली इथं रेल्वे सुधारणांवरच्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. सुरुवातीला 80 ट्रेनमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाईल, त्यासाठी विशेष कर्मचारी नेमण्यात येतील. शौचालयं, कचऱ्याचे डबे आणि केबिनची सतत स्वच्छता केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. अंथरुण पांघरुणांचं वाटप, संकलन, पॅकिंग आणि स्वच्छतेचं काम यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांना दिलं जात होतं, आता ते एकाच कंपनीला दिलं जाईल, जेणेकरून जबाबदारी निश्चित करून कार्यक्षमता वाढवता येईल, असंही वैष्णव यांनी नमूद केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता 5व्या औद्योगिक क्रांतीला बळ देईल असा विश्वास केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. यावर्षी भारत जगातल्या मोठ्या AI परिषदांपैकी एका परिषदेचं यजमानपद भूषवणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रावरचा भारताचा प्रभाव यातून दिसून येतो, असं वैष्णव म्हणाले. देशातले विद्यार्थी, उद्योजक आणि समाजानं AI क्रांतीसाठी तयार राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. आज जगातल्या सगळ्यात मोठ्या सेमीकंडक्टर कंपन्या त्यांच्या सगळ्यात आधुनिक चिपचं डिझाईन भारतात करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईच्या मुलुंड इथं LBS मार्गावर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या खांबाचा काही भाग दुपारी कोसळून एकाचा मृत्यू झाला तर इतर तिघेजण जखमी झाले आहेत. आज दुपारी 12:30 सुमाराला ही घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकार मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च करेल, असं ते म्हणाले. या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, असं आश्वासन त्यांनी नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना दिलं. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं पोलिसांनी आज सुमारे 2,15,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी गस्तीदरम्यान 3 नायजेरियन नागरिकांना हटकल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना पकडलं आणि अटक केली. त्यांच्याकडून कोकेन आणि मेफेड्रॉन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. बांगलादेशातल्या नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी बुधवारी होणार आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत राखणं ही या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असेल, असं बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला भरघोस बहुमत मिळालं आहे. त्यानंतर ढाक्यात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी संयम आणि एकता दाखवावी, असं आवाहन त्यांनी केलं. शांततापूर्ण वातावरणात झालेल्या या निवडणुकांबद्दल त्यांनी अंतरिम सरकार, निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणांचे आभार मानले. बहरीनमध्ये सुरू असलेल्या BWF जागतिक पॅराबॅडमिंटन स्पर्धेत SL3 प्रकारात भारताच्या प्रमोद भगत यानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात त्यानं इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्यावर 21-12, 21-18 अशी थेट गेममध्ये मात केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमध्ये एकेरीतलं प्रमोद भगत याचं हे सलग चौथं तर एकंदर 6वं पदक आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अहमदाबाद इथं ड गटात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत आज कोलकाता इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं स्कॉटलंडवर 5 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडनं इंग्लंडसमोर विजयासाठी 153 धावांचं आव्हान ठेवलं होतं. इंग्लंडनं टॉम बॅनट याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 18 षटकं आणि 2 चेंडूंमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं. कोलंबो इथं बकटात झालेल्या दुसऱ्या एका सामन्यात आयर्लंडनं ओमानवर 96 धावांनी विजय मिळवला. आधी फलंदाजी करताना आयर्लंडनं ओमानसमोर विजयासाठी 236 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल ओमानचा संपूर्ण संघ 18 षटकांमध्ये 139 धावाच करू शकला. स्पर्धेतला भारताचा पुढचा सामना उद्या पाकिस्तानबरोबर होणार आहे. हा सामना कोलंबो इथं खेळवला जाणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका, पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आसाममध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमान उड्डाणाच्या चौपट्टीसह विविध विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, देशातल्या लांब पल्ल्यांच्या ट्रेनमध्ये आता सर्वसाधारण वर्गाच्या कोचची स्वच्छता प्रथम श्रेणी दर्जाच्या कोचप्रमाणेच केली जाईल अशी रेल्वेमंत्र्यांची घोषणा, बांगलादेशात नवनिर्वाचित सरकारचा बुधवारी शपथविधी, कायदा सुव्यवस्था मजबूत राखण्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचं PNP अध्यक्ष तारिक रहमान यांचं प्रतिपादन, आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड आणि आयर्लंडनं आपापले सामने जिंकले, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.